अगं साधना जरा तिच्याशी संपर्क साधना, तिला सांगना वहिनी होशील का म्हणा विचारना। माझ्या भावाचे डोळे लय क्यूट क्यूट, जास्त बोलत नाही असतो तो म्यूट म्यूट, सगळ्या पोरी म्हणे त्याला कूल डूल, तरी तुझ्यावर फिदा तो हाय ना।
होणार दादा तुझी रे ती जान, माझ्या मनाला होते रे भान, गोडी गोडी पान फुला सबकी छान।
तुझ्या रूपात लपलेली सोन्याची खाण ग, दिसते मी सुनी वस गोरी गोरी पान ग, छान ग तुझा स्वभाव किती छान ग, मान ग मला हवी तुझा मान, तुला पाहून पडतो इश्काचा दौरा, लागलोय मागे जसा फुला मागे भवरा, तुला बनवूनच राहील ग माझी, मी पायको थोडा सायको जरी असलो तरी बनेल तुझा नवरा, कौरा समजणं करा
नजरेच्या भावना,
एक सेकंद चेहरा तुझा
डोक्यातून जायना,
हाय ना ग अशी तुझा दिवाना, हाय ना तू पाहना ग मायाकडे चुकून तरी पाहना।
माझा दादा खूप साधा आहे म्हणून तुला आवडत नाही ना, तो स्टाईल नाही मारत म्हणून तुला आवडत नाही ना, तो शेतात काम करतो म्हणून तुला आवडत नाही ना, पण एक सांगू तो तुझ्यावर खूप प्रेम करतो।